चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना व्हायरस साखरेचा पुरेसा पुरवठा असल्याचा ब्रुनेई सरकारचा दावा। इंडोनेशियाजवळ ब्रुनेई दारुस्लाम इथं कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या कारणामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। यानंतर वित्त आणि अर्थव्यवस्था मंत्रालयानं सांगितलं की तांदूळ आणि साखरेचा दिवसाच्या मागणीला पुरेसा पुरवठा आहे। शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी कंपन्याद्वारा तांदूळ आणि साखरेची विक्री रोज खुली राहील। कोरोना व्हायरस ब्रुनेईमध्ये दाखल झाला आहे आणि कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। या दरम्यान बऱ्याच अफवा पसरल्या आहेत आणि तांदूळ साखरेच्या पुरवठ्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी समोर येत होत्या, ज्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती, त्यामुळे सरकारनं याबाबत खुलासा केला।